अठारवा श्लोक 61। ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिद्वृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे जो अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशूनी अशेष अन्यथा दृष्टी पांथिक चेव विले। वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते असो रूपक हेतो ईश्वरु सकल भूतांचा अहंकारू पांघरोनी निरंतरू उल्हसत असे। स्वमायेचे आडवस्त्र लावूनी एकला खेळवी सूत्र बाहेर नटी छाया विचित्र 84 लक्ष तया ब्रह्मादी कीटांता अशेषाही भूत जाता देहाकार योग्यता पाहो निदावी। तेथ जे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे ते भूत तया आरूढे हे मी म्हणवनी। सूत सुते गुंतले तृण तृणेची बांधले का आत्मबिंबा घेतले बाळके जळी। तयापरी देहाकारे आपण पेची दुसरे देखोनी जीव आविष्करे आत्मबुद्धी। ऐसेनी शरीराकारी यंत्री भूते अवधारी वाहोनी हालवी दोरी प्राचीनाची। तेथ जयाजे कर्मसूत्र मांडोनी ठेविले स्वतंत्र ते तिये गती पात्र होची लागे। किंबहुना धनुर्धरा भूताते स्वर्ग संसारा माजी भोवंडी तृणे वारा आकाशी जैसा। भ्रामकाचे निसंगे जैसे लोहो वेढा रिगे तैसी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते। जैसे चेष्टा आपुलिया समुद्रादिक धनंजया चेष्टती चंद्राचिया सन्निधी एकी तया सिंधु भरिती दाटे सोमकांता पाझरू फुटे कुमुद चकोरांचा फिटे संकोचूतो। तैसी बीज प्रकृती वशे अनेके भूते येके ईशे चेष्टवीजती तो असे तुझा हृदयी। अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठतसे ते तत्वता तयाचे रूप। या लागी तो प्रकृती ते प्रवर्तवील हे निरुते आणि ते झुंजवील तूते न झुंजशी जरी। म्हणवनी ईश्वरू गोसावी तेणे प्रकृती हे नेमावी तिया सुखे राबवावी इंद्रिये आपुली। तू करणे न करणे दोन्ही लावूनी प्रकृतीच्या मानी प्रकृती ही का अधिनी हृदयस्था जया।
हरी हरी। वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। ध्यानाची प्रत्यक्ष प्रक्रिया आपण गेले 2-3 पाहायला सुरुवात केली आणि त्या प्रत्येक टप्प्यावर आपण काही प्रात्यक्षिक देखील केलं। ध्यानाला बसताना ध्यानाच्या आधी असणारं अनुसंधान एवढंच नव्हे तर आदल्या दिवसाच्या ध्यानाच्या प्रकाशामध्ये झालेली त्या दिवसाची कर्म ती कर्म ईश्वरार्पण किंवा सद्गुरूंना अर्पण करून निद्रेच्या अधीन होणं सोहम भावानी किंवा नामस्मरणानी. दुसऱ्या दिवशी जाग येतानाच सद्गुरू स्मरणानी जाग येणं नामस्मरण अथवा आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण होणं आणि त्या स्मरणामध्येच ध्यानाच्या पूर्वी असणाऱ्या सगळ्या क्रिया आपण करणं मौन राहणं प्रत्यक्ष आसनावर बसल्यानंतर ध्यानाचाही प्रयत्नाचा संवेग ओळखून एक प्रकारे प्रयत्न शैथिल्य शिकणं जमवणं काही एक विचाररहित मिनिट दीड मिनिट असं राहून मग एखादा संकल्प करणं आपण विकाररहित आहोत किंवा सद्गुरूच आपले माता पिता आहेत किंवा सद्गुरूंची मानस पूजा स्वामी माधवनाथांनी अथवा स्वरूपानंदांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या उपायाचा उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला आपण जातो आहोत किंवा साधू संतांना पाचारण करतो आहोत आपल्या बरोबर असा अवलंब किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासनम या पदावर विवरण करत असताना आणि अभ्यंतरी लियेकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी असं म्हणताना ज्या 5-10 युक्त्या सांगितल्या त्याचा अवलंब करणं किंवा अनुग्रहाचे जे श्लोक आहेत ते श्लोक अगदी पदावर लक्ष ठेवून म्हणणं किंवा आपल्याला जो अनुग्रह झाला त्या प्रसंगाचं प्रातिभ स्मरण करणं त्यानंतर सद्गुरूंच्या उपदेशाचं चिंतन करणं ओम तत्वम सोहम सहा श्रीम तत्वम सोहम सहा हा मंत्र उच्चारण आणि त्याबरोबरच ओम तत्वम सोहम सहा या पदाचं चिंतन देखील किंचित काळ करणं. मी असं सांगितलं की जर पूर्वी म्हणजे ध्यानाला बसताना आपण जे चिंतन करू त्याच्या ऐवजी एरवी आपण जे चिंतन केलेलं असेल त्या चिंतनानी ध्यानामध्ये अति वेळ जात नाही सगळे अर्थ स्पष्ट उलगडत थोड्या वेळामध्ये हे सगळं होतं. अर्थात एवढं सगळं करायला ध्यानाला बसल्यानंतर प्रत्यक्ष श्लोक म्हणेपर्यंत आणि हे श्लोक संपेपर्यंत जवळपास 7-8 मिनिटं झालेली असतील. सर्वसाधारणपणाने साधक अनुग्रहानंतर अनुग्रहाच्या वेळेला सांगितलं तसं त्या पद्धतीने अशी सवय लावून घेतो की बसल्याबरोबर श्लोक म्हणायला सुरुवात करणं त्याच्याऐवजी आपली स्वतःचीच उत्तम एक तयारी करून पूर्वतयारी करून हे श्लोक म्हटले तर ध्यानासाठी खूप उपकारक होत. अशा प्रकारे सद्गुरूंच्या उपदेशाचं चिंतन झाल्यानंतर मग ध्यान प्रक्रियेचं देखील थोडा वेळ चिंतन करावं आणि मग सोहमचे श्वास घ्यावेत. खरं म्हणजे अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरूंनी तसंच सांगितलेलं असतं, आपण आपल्याला सगळं माहीत आहे अशा भावनेमध्ये एकदम सगळं करायला जातो. ध्यान प्रक्रियेचं जे थोडक्यात चिंतन आहे ते म्हणजे आता श्वास कसे घ्यायचे, श्वास घेत असताना सो आणि श्वास सोडत असताना हम अशा ध्वनीचं शब्दाचं आलंबन तो परमात्माच मी आहे या भावाने व्हावं. नाभीस्थानापासून सो असा शब्द मनात उच्चारत जणू आपण स्वतः जीवरूपाने आपण परमात्म्याला भेटायला चाललेले आहोत पाठीच्या मणक्याच्या आधाराने. मनामध्ये सो असा शब्द उच्चारत मध्यमेतून श्वास घेत हा सकार श्वास सकारासहित अक्षरशः खेचावा आणि तो खेचत ब्रह्मरंध्रापर्यंत न्यावा, म्हणजे या मस्तकाच्या प्रदेशापर्यंत न्यावा. प्राणशक्ती आपल्या श्वासांबरोबर ऊर्ध्वगामी होताना दिसते. श्वास ही एक गोष्ट आहे आणि प्राणशक्ती ही एक गोष्ट आहे. प्राणशक्ती देखील ऊर्ध्वगामी होते. सहजपणाने मन चिदाकाशामध्ये किंवा ब्रह्मरंध्रामध्ये परमात्मा भावानी तो मी या भावानी परमात्म्याशी एकरूपता साधून वायूसह मस्तकाच्या त्या प्रदेशामध्ये काही काळ धरून ठेवावा, स्थिर करून ठेवावा. याला कुंभक म्हणत नाही पण कुंभकासारखीच ही एक स्थिती आहे. त्यावेळेला जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य साधल्याची भावना करावी. श्वास सोडत असताना हंकाराचा उच्चार करत मध्यमेतून किंवा सुषुम्नेतून जसा श्वास घेतला तसाच मध्यमेतून श्वास सोडावा आणि परमात्म्याशी ऐक्यता साधलेला जीव परमात्मा स्वरूप होऊन परत आपल्या स्थानी म्हणजे नाभीस्थानी परत येतो आहे अशी भावना ठेवावी. अशा प्रकारचे 3, 5, 7, 10 असे श्वास घ्यावेत. आपलं मन पुरेसं शांत होईपर्यंत ही क्रिया करायची आहे. खरं म्हणजे असे श्वास घेतले तर 3-5 एवढ्या श्वासांमध्येच मन शांत होईल. पण एखाद्याला कदाचित जास्त वेळ लागला तर थोडे जास्त श्वास घ्यायला हरकत नाही. प्रत्येक वेळेला हा श्वास सोहमच्या आलंबनासहित शब्दासहित आणि जीव परमात्मा ऐक्याच्या भावनेनीच घ्यावा. अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरू हे सर्व शिकवतात. असे काही श्वास घेऊन झाल्यानंतर आपल्या जाणीवेनी चिदाकाशामध्ये परमात्मा भावना धरून ठेवून म्हणजे आपणच परमात्मा आहोत अशा बोधानी विचाररहित शब्दरहित थांबून राहावं. क्षण क्षण काळाचा प्रत्येक क्षण थोडा थोडा कल्पावा आणि त्या क्षणामध्ये हीच भावना ठेवावी. ज्या वेळेला विचार उठू लागतील असं सातत्याने करत असताना किंवा वृत्ती उठू लागतील आपोआप उठायला सुरुवात होते. तेव्हा त्या वृत्तींना जागीच अडवावं, वृत्ती उठूच देऊ नये. आणि वृत्ती उठू न देता परत चिदाकाशामध्ये परमात्म भावनेने वृत्तीरोध करावा, वृत्तीचा निरोध करून तसंच थांबावं. काही काळ ही गोष्ट जमते आणि मग यदा कदाचित तेही न जुमानता विचार स्वैर उठायला सुरुवात होण्याची शक्यता असते. अशा वेळेला वृत्ती उठत राहिल्या तर समोर उठणारी वृत्ती अथवा विचार आणि आपण हे एकमेकांपासून वेगळे आहोत. आपण ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी किंवा चिदाकाशामध्ये परमात्म भावनेने थांबलेले आहोत आणि त्या विचारांचा आपण साक्षी आहोत. विचाराचा आणि माझा काहीही संबंध नाही. अशा साक्षीत्वाने तो विचार वेगळा समजावा आणि त्याचा त्याग करावा. त्याग करावा याचा अर्थ त्या विचाराला प्रोत्साहन देऊ नये. विचार उठेल, आपल्याला समजेल, पण तो लांबू नये. वृत्तीचा त्याग केला की वृत्तीरहितता अनुभवाला येते. ती क्षण, दोन क्षण, चार क्षण टिकते. त्यावेळेला वृत्तीरहितता आणि ती वृत्तीरहितता वेगळेपणाने समजणारा साक्षी मुळात परमात्म भावनेने बसलेला. पण काही क्षणानंतर दुसरी वृत्ती उठते. अशा वेळेला देखील त्या वृत्तीचा साक्षीत्वाने त्यागच करावा. असं करत असताना वृत्तीचा त्याग केल्यानंतर पुढची वृत्ती उठेपर्यंत जो काळ जातो त्या काळामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. वृत्तीरहित किंवा शून्यतेचा हा काळ वाढायला सुरुवात होते. तो चार क्षण, दहा क्षण, पाच सेकंद, दहा सेकंद, वीस सेकंद, चाळीस सेकंद, मिनिट, दीड मिनिट असा मोठा व्हायला सुरुवात होते. पहिली वृत्ती तर संपलेली आहे, निमालेली आहे आणि पुढची वृत्ती अजून उठायची आहे. या दरम्यान दीर्घ काळ जायला सुरुवात होते. अशी दीर्घ काळ वृत्ती शून्य स्थिती राहिली की ध्यात्याला म्हणजे साक्षी द्रष्टा असलेल्या आपल्याला आपोआप स्वरूपस्थिती प्राप्त होते. पतंजली महामुनी त्याला तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम असं म्हणतात. त्यावेळेला द्रष्टा हा स्वरूपबोधामध्ये येतो. कधी कधी आता मी सांगितलं तशा प्रकारे काहीही घडत नाही. चिदाकाशामध्ये परमात्म भावना थोडा वेळ टिकते, मग वृत्तीच उठू द्यायची नाही हा प्रयत्न लटका पडतो. थोडा वेळ टिकतो किंवा जमतच नाही. आणि साक्षीत्व देखील थोडा वेळ टिकतं, थोडा वेळ लक्षात असतं आणि मग विचाराच्या आवर्तामध्ये साधक सापडतो. या तीनपैकी जेव्हा काहीही जमत नाही तेव्हा ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की चित्ताला मोकलून बाहेर सोडून द्यावं. साधकांनी फक्त धैर्य राखून बसून राहावं. अशा वेळेचं ध्यान हे तो वरकरणी बसलेला दिसतो पण विचार भराभर फिरत आहेत असं ध्यान त्याचं होतं. तरी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की त्याला मोकलून द्यावं, मग मोकलिले जेथ जेथ जाईल तेथून नियमूची घेऊन येईल. थोड्या वेळानी म्हणजे सात आठ दहा मिनिटांनी आपोआप ते मन शांत होतं आणि ती सुवर्ण संधी साधून परत त्याच्यावर काबू आणायचा प्रयत्न करावा. अशी ही एकूण ध्यानाची प्रक्रिया आहे. ही ध्यानाची प्रक्रिया आपल्याला माहीत असते आहे त्याचं चिंतन एरवीही व्यवस्थित करावं आणि काय झालं तर काय होईल या प्रकाराने आणि आपल्याला काय करायचं आहे हे थोडं लक्षात घ्यावं. प्रक्रियेचं चिंतन करावं म्हणजे यालाही एक दोन मिनिटं लागतात. अशा तऱ्हेने तुम्ही ध्यानाला बसल्यापासून सोहमचे श्वास घेईपर्यंत कदाचित 7-8 मिनिटं 10 मिनिटं निघून गेलेली असतील. मी हे तुम्ही तास दीड तास ध्यानाला बसणार आहात हे गृहीत धरून तुम्हाला सांगतोय आणि तेवढं ध्यानाला बसणं आवश्यकच आहे. जर परमात्म्याशी एकरूपतेसारखी मोठी गोष्ट तुम्हाला हवी आहे तर 10 मिनिटं आणि 20 मिनिटं बसून होणार नाही हे अगदी नक्की आहे. सतु दीर्घ काल नैरंतरीय असं म्हटलेलं आहे. निरंतर ध्यान करावं आणि दीर्घ काळ ध्यान करावं असं असल्यामुळं ध्यानाचा वेळ हा 24 वर्ष तरी मी असं सांगेन की तास दीड तासापेक्षा अलीकडचा नसावाच. आणि जर तसा असेल तर मग काळ काम वेगाप्रमाणे गणित होईल. आपण बसतो तर आहोत पण अर्धवट प्रयत्नांनी बसतो आहोत. जसं भात शिजवायला ठेवलेलं आहे पण त्याच्यासाठी जेवढा वेळ द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा निम्म्या वेळातच उतरवला. असं जसं करून चालत नाही तशीच ही कृती देखील पूर्ण वेळ देऊन करणं गरजेचं आहे. आपल्या वेळेप्रमाणे हे होणार नसून याचा जो एक वेळ आहे त्या वेळाप्रमाणे आपण बसणं आवश्यक आहे. हा शॉर्टकट आहे, याच्यापेक्षा अजून शॉर्टकट नाही. ध्यानाच्या प्रक्रियेचं अशा प्रकारचं चिंतन करावं आणि मग ध्यानाला बसावं. याच्यानंतर प्रत्यक्ष सोहमचे श्वास घेऊन मग ध्यानाला बसायला सुरुवात करायची आहे. हे श्वास विशिष्ट प्रकारचे आहेत. हे श्वास मध्यमेतून किंवा सुषुम्ना नाडीतून घ्यायला लागतात. कसे घ्यायचे हे सद्गुरु अनुग्रहाच्या वेळेला शिष्याला करून दाखवतात. त्याचा एक विशिष्ट घोष होतो. मनाच्या गाभाऱ्यामध्ये हा सोहम घोष निनादतो, दुमदुमतो. सद्गुरूंकडून तो श्वास समजून घेतल्यानंतर सद्गुरु अनुग्रहाच्या वेळेला शिष्याकडून ते करून देखील घेतात. स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात की कृपावंत भला सद्गुरु लाभला अंगीकार केला तेणे माझा अंतरीची खूण दाखवोनी मज सोहम अंतरीची खूण दाखवोनी मज सोहम मंत्र गुज सांगितले मन पवनाची घालोनिया गाठ गगनाची वाट दावी येली शून्य निशून्याचे बीज महाशून्य भेटविले धन्य हरी रूप स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योग बळे. स्वरूपानंद असं म्हणतात की कृपावंत सद्गुरूंनी, कारण त्यांच्या कृपेशिवाय हे समजतच नाही, हा गुरुगम्य मार्ग आहे. सद्गुरूंच्या कृपेनीच हा समजतो. त्यांनी माझा अंगीकार केला, मला आपलं म्हटलं आणि आपलं म्हणून योगाचंही सार अत्यंत गहन असणारं असं योगाचं सार मला देऊ केलं. अंतरंग अशी सोहम खूण, तेच तू आहेस असा उपदेश करून मला समजावून सांगितली. मला सोहम मंत्र दिला, ते परमात्म तत्वच मी आहे अशी गुप्त गुज गोष्ट त्यांनी मला सांगितली. मन आणि प्राण, पवन म्हणजे अंतर पवन, यांची गाठ कशी घालायची ते त्यांनी मला शिकवलं. आणि प्राणाबरोबर म्हणजे श्वासाबरोबर मनाला आणि पवनाला सो अशा शब्दाचं आलंबन देऊन गगनामध्ये म्हणजे चिदाकाशामध्ये किंवा मूर्धनी आकाशामध्ये मस्तकाकाशामध्ये कसं जाऊन थांबायचं हे शिकवलं. मन प्राणाची पवनाची गाठ घालून गगनाची वाट दाखवली आणि त्या मार्गाने मला चालायला लावलं. त्या ठिकाणी शून्य म्हणजे मनाचा किंचित काळ लय होणं, याला शून्य असं म्हणतात. निशून्य म्हणजे शून्याच्या तुलनेनी जर काही अधिक लय झाला तर त्या लयामध्ये निर्माण होणारी ब्रह्मभावना ही निशून्य. आणि या शून्य आणि निशून्याचं बीज किंवा अधिष्ठान असणारी शाश्वत परब्रह्मसत्ता, परब्रह्मस्थिती, त्या स्थितीमध्ये सद्गुरूंनी मला स्थिर केलं. शून्य निशून्याचे बीज महाशून्य भेटविले धन्य हरिरूप, या परब्रह्मस्थितीमध्ये मी स्थिर झालो. अशा प्रकारे त्यांनी मला हरिरूप भेटवलं माझ्या अंतर्यामी. सर्वात शेवटी या ध्यानामध्ये देखील आणि डोळे उघडून जगतामध्ये वर्तन करत असताना सर्वच हरिमय आहे असा व्यापक हरिबोध, परमात्मबोध त्यांनी मला दिला. नाथ संप्रदायाची ही विशिष्ट खूण सद्गुरूंच्या कृपेनी मला समजली असं स्वरूपानंद म्हणतात. समर्थांनी दासबोधामध्ये या सोहम श्वासांचं वर्णन केलेलं आहे. ते असं म्हणतात की एकांती मौन धरून बैसे, बाहेरून तो मौन धरून बसलेला असा दिसतो. सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती. तो मौन दिसलेला आहे पण सावधपणाने पाहताना त्याच्या श्वासाचा सोहम सोहम असा नाद होताना दिसतो. उच्चारे वीण जे शब्द ते जाणावे सहज शब्द, त्याचा उच्चार तर चाललेला नाही पण असं ध्यान करणाऱ्या ध्यानयोग्याच्या शेजारी अशा शब्दाचा उच्चार तर ऐकू येतो आहे. याला सहज शब्द असं म्हणावं असं जाणावं. प्रत्यया येती परंतु नाद काहीच नाही. एकांती मौन्य धरून बैसला, तेथे कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. आणि त्याला देखील आत त्याच्या अंतर्यामी तो सोहम तोच मी आहे अशा पद्धतीने लक्षात येतो. याचं वैशिष्ट्य असं की या सोहम शब्दाचा जो अर्थ तो परमात्माच मी आहे याचं अनुसंधानही त्याला प्राप्त होतं. धरिता सो सांडिता हम अखंड चाले सोहम सोहम याचा विचार पाहता बहु विस्तारला. खरं म्हणजे श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम हे कसं होतं हे सांगत असताना मी बरंच काही सांगितलं असं समर्थ म्हणतात. पण त्यांना मुख्य असं सांगायचं आहे की ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला. कालांतराने असं लक्षात येतं की आता त्याच्या ठिकाणी ते सोहम शब्द देखील नाहीत, त्या शब्दाखेरीजच तो बसलेला आहे, तो मौनी आहे, तो ध्यानाच्या अंतरावस्थेमध्ये गेलेला आहे, तो भला मौनी झालेला आहे. योगाभ्यासाचा गलबला या कारण आहे. बाकीचे सगळे शब्द सोडून दिले मनानी आणि सोहम शब्दाचं आलंबन धरलं आणि मग नंतर हळूच तेही आलंबन सोडलं आणि सोहम भावाशी युक्त होऊन गेला. त्याचं मन पूर्णपणाने थांबलं, परमात्म्याशी तो एकरूप होऊन गेला. हा भला मौनी सर्व योगाभ्यासाचा जो गलबला आहे, धांदल धावपळ आहे, ती हे होण्यासाठी आहे असं समर्थ म्हणतात. शिष्य एकांती बैसावे, हे सर्व होण्यासाठी एकांतात बसण्याची गरज आहे. स्वरूपी विश्रांतीस जावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ. हा एकांती एकांतामध्ये बसावं आणि स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीलाच जावं अशा प्रकारे, त्यामुळे हा परमार्थ अशा प्रकारचा दृढ होतो असं समर्थांनी म्हटलेलं आहे. सोहमचं हे गुरुपदिष्ठ श्वासावर चालणारं असं आलंबन घेताना साधकांनी अतिशय उत्कट भावानी प्रत्येक श्वासागणिक परमात्म स्वरूपाचं स्मरण करावं, भान ठेवावं. निर्गुण निराकार जन्म मरण रहित सनातन अशा परमात्म स्वरूपाची भावना आपल्या मस्तकाकाशामध्ये करावी. सो असं म्हणत श्वास घ्यावा. जेव्हा आपण थांबू तेव्हा अशा प्रकारे निर्गुण निराकार जन्म मरण रहित अव्यक्त सनातन परमात्म्याशी समरस झालो अशी भावना ठेवावी. मस्तकाकाशामध्ये ही भावना ज्या ठिकाणी आपण करणार त्या ठिकाणी चित्त या ब्रह्मचिंतनाने अत्यंत स्थिर आणि गंभीर अशा दशेला यावं. चित्ताचा क्षणभर या चिंतनासहित लोपच व्हावा. ध्यानाला बसण्याच्या आधीच जे चित्त परमात्म्याशी एकरूप होण्याच्या इच्छेने भरलेलं असतं, तसंच भक्तियुक्त असतं, ते चित्त अशा वेळेला पूर्णपणाने परमात्म्याशी समरस होऊन जातं. अशा चित्ताला सर्व इंद्रिय, सर्व शरीर, सर्व इंद्रिय ही आपले स्वतःचे विषय विसरून पूर्णपणाने अनुसरायला सुरुवात करतात. बाकीच्या सगळ्या विषयांचा विसरच पडतो. इंद्रियांचं अशा प्रकारे चित्ताला ब्रह्मप्राप्तीच्या या प्रयत्नामध्ये संपूर्णपणाने सहकार्य मिळायला सुरुवात होते. एक प्रकारे इंद्रिय देखील हा ब्रह्मानंद अनुभवण्यासाठी आपले आपले विषय विसरून अतिशय उत्सुक होऊन जातात. ती चित्ताबरोबरच राहतात. या स्थितीला प्रत्याहार असं म्हणतात. सोहमचे श्वास घेऊन पुढचं ध्यान करण्याच्या वेळेला तर ही प्रत्याहाराची भूमिका अतिशय परिपूर्ण स्थितीला जाऊन पोचते. इंद्रियांना बाह्य जगताचा संपूर्ण विसरच पडतो. ती चित्ताला अनुसरून चित्तानुगामी होऊन चिदाकाशात परमात्म्याशी समरस होऊ पाहतात. सोहमचे श्वास हे मध्यमेतून घ्यायचे आहेत. हे कसे घ्यायचे हे सद्गुरूंना विचारून, संतांना सद्गुरूंना विचारून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे घ्यावेत. स्वरूपानंद म्हणतात की कैसा होतो सोहम शब्दे वीण ध्वनी घेई विचारोनी संतांपाशी. स्वामी म्हणे जाई संतांसी शरण तेणे उद्धरण होय तुझे. नाथ परंपरेमध्ये असणारी ही सोहम च्या श्वासाच्या आलंबनाची हातवटी गुरु शिष्य परंपरेनी सद्गुरूंकडून शिष्याला मिळत असते. ग्रंथ वाचून ती पूर्णपणाने अवगत होत नाही. तसंच योग साधनेत असणारे जे पूरक, कुंभक आणि रेचक या प्रक्रियांना देखील सोहम ध्यान साधनेमध्ये फारसं महत्व नाही. सोहम साधनेसाठी श्वास दीर्घ घेता आला पाहिजे. एकदा तो जसा अपेक्षित आहे तसा जमायला सुरुवात झाली की मग हा एक सुंदर खेळ होऊन जातो. यामध्ये सावकाश जमेल तेवढा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. या श्वासाचा फुफ्फुसांना काही त्रास होत नाही, दम लागत नाही. ही श्वासाची कवायत देखील नाही. कोणी कोणी प्राणायामाला श्वासाची कवायत म्हणतात. खरं म्हणजे प्राणायाम देखील श्वासाची कवायत नाही. पण हे सोहमचे श्वास तर अजिबातच कवायत नाही. श्वास हे चंचल आणि अस्थिर मनाला गुंतून ठेवण्याचं एक साधन म्हणून इथं वापरलेलं आहे. याच्यामध्ये श्वासाची आणि मनाची सांगड घातलेली आहे. अशी सांगड घालून मनाला चिदाकाशामध्ये अभ्यासाने स्थिर करायला शिकवलं जातं. या सोहम श्वासामध्ये तो मी हा बोध महत्वाचा आहे आणि मुख्य आहे. तो परमात्माच मी. श्वास घेणं, दीर्घ करणं, चिदाकाशामध्ये थांबवणं, खाली येणं हे अंतिम बोधाच्या दृष्टीने जर पाहिलं तर गौण आहे आणि साधनभूत आहे. मात्र सुरुवातीच्या काळात ही साधनभूत गोष्ट महत्वाची आहेच. हे श्वास घ्यायचे कसे? भगवंतांनी पाचव्या अध्यायामध्ये प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिण असे शब्द वापरले. श्वास घेण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ श्वास सोडण्यासाठी लागावा. प्राणापानौ समौ कृत्वा याचा अर्थ आणि नासाभ्यंतर चारेण या शब्दाचा अर्थ असाही केला जातो की अगदी नाकातल्या नाकात ते श्वास असावेत. ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी नासा पुटोनी वारा वाहत असे अंगुळे बारा तो गच्च धरूनी माघारा परतोनी ठाके असं म्हटलेलं आहे. म्हणजे सूत जरी धरलं नाकासमोर तरी ते हलणार नाही इतका नाकातल्या नाकात असावा. पण हा हे सोहम श्वासाचं वर्णन नाही. ध्यानाच्या वेळेला प्रगाढ ध्यानाच्या स्थितीमध्ये श्वास खूप मंदावतात तेव्हाचं हे वर्णन आहे. म्हणून नासाभ्यंतर चारेणू म्हणजे नाकाच्या बाहेर फार न जाणवता हा नाकातून किंवा कंठातून घेतला जाणारा श्वास आहे. आपला जो साधा श्वास आहे नेहमीचा तो नाकाच्या बाहेर जाणवतो. अशा प्रकारे जाणवतो. तर हा सोहमचा श्वास नाकाच्या बाहेर जाणवत नाही. जसा हा एक प्रकारे नाकातून किंवा घशातूनच सोडण्याचा विशिष्ट प्रकार आहे तो नाकाच्या बाहेर फार जाणवत नाही तरी सोडला तर जातो घेतला तर जातो. श्वास घेण्यासाठी आणि सोडण्यासाठी समान वेळ लागावा. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तासी व्योमगामीये करीती. या ध्यानाचं वर्णन ज्ञानेश्वरीत आलेलं आहे. सांडूनी दक्षिण वाम म्हणजे प्राणायामाच्या वेळेला जसं करतो तसं नाही हा एक अर्थ. म्हणजे इडा नाडीनी श्वास घ्यायचा पिंगलेनी सोडायचा डावीनी घ्यायचा उजवीनी सोडायचा उजवीनी घ्यायचा डावीनी सोडायचा असं तर नाहीच. पण सांडूनी दक्षिण वाम म्हणजे इडा आणि पिंगला याच्यातून श्वास न घेता या बाजूला सारून मध्यमेतून श्वास घ्यायचा असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मध्यमेतून किंवा सुषुम्नेतून श्वास घेत असताना श्वासाचा एक प्रकारे सू सू असा आवाज होतो. त्याच्यावरच या सोहमची भावना करणं सोपं जातं. तशा प्रकारे हा मध्यमा नाडीतून श्वास घ्यायचा आहे. तसं या श्वासाबरोबर चित्ताला व्योमामध्ये चिदाकाशामध्ये ऊर्ध्वगामी करायचा आहे. नुसताच नाकाने असा श्वास उद्दिष्टरहित घ्यायचा असा हा श्वास नाही. हा श्वास घेत असताना चित्ताला ऊर्ध्वगामी करायचा आहे. सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तासी व्योमगामीये करीती. चिदाकाशामध्ये नेणं हा उद्देश असावा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अजून एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की प्रथम इंद्रिय निग्रहपूर्वक मन बाहेर जाऊ न देता हृदयाच्या ठिकाणी कोंडावं किंवा स्थिर करावं. आणि तैसे चित्त राहिलिया पांडवा प्राणाचा प्रणवूची करावा अनुवृत्ती पंथे आणावा मूर्धनीवरी. असं चित्त प्रथम स्थिर करावं आणि मग प्राणाचा प्रणव करत श्वास घ्यावा. स्वरूपानंदांनी देखील प्राणाचा प्रणव मनाचे उन्मन होता समाधान स्वामी म्हणे असं म्हटलेलं आहे. हा प्राणाचा प्रणव हा विशिष्ट शब्द आहे. हा प्राणाचा प्रणव कुठून करावा हे देखील तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की आकळलेनी योगे मध्यमा मध्य मार्गे अग्निस्थानवनी निघे ब्रह्मरंध्रा. अग्निस्थान म्हणजे नाभिस्थान आणि ब्रह्मरंध्र म्हणजे हे ठिकाण मस्तकाचं ठिकाण. आपला मेंदू मानवी जिथे आहे ते ठिकाण, ज्या ठिकाणी ब्रह्मबोध होतो ते ठिकाण, मध्यमेतून हा श्वास किंवा अंतरपवन नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत घ्यावा, खेचावा, त्यावेळेला प्राणाचा प्रणव म्हणजे ओंकार ध्वनी निर्माण होतो, निर्माण आपोआप होतो। हा प्राणाचा प्रणव म्हणजे श्वास घेताना आणि सोडताना सहज होणारा सोहम ध्वनीच आहे। सोहम या शब्दाचा सकार आणि हकार हे दोन्ही जर काढून टाकले, हे दोन्ही वर्ण जर काढले, तर फक्त ओम किंवा प्रणवच शिल्लक राहतो। स्वरूपानंदांनी नाभीपासूनी उठे ध्वनी तो अंतरात लक्षून प्राणापान द्वारा गगनी टाकावा जिरवोन असं म्हटलेलं आहे। नाभीपासून सो असं म्हणत निर्माण झालेला ध्वनी या मस्तकाकाशामध्ये जिरवून टाकावा असं ते म्हणतात। त्याच्याकडे लक्ष ठेवावं आणि तो जिरवावा, त्याचा लय करावा। त्यावेळेला नाभीपाशी जीवरूपानी आपण आहोत आणि परमात्मा चिदाकाशामध्ये किंवा मस्तकाकाशामध्ये आहे अशी भावना करावी। आणि सो असा शब्द मनात उच्चारत, खरं म्हणजे सहज शब्दावर सो हा शब्द बसून जीव आपण परमात्म्याला भेटायला निघालेले आहोत अशा भावनेनी मणक्याच्या आधाराने ऊर्ध्वगामी व्हावा, होतो आहे अशी कल्पना किंवा भावना करावी। मस्तकाकाशामध्ये परमात्म्याशी एकरूप होऊन श्वास घेऊन संपला की काही क्षण तो धरून ठेवावा किंवा रोधून ठेवावा। मला मूळ ज्ञानेश्वरी उघडायचंच खरं म्हणजे मोह होतो। ज्ञानेश्वर महाराजांनी याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आकळलेनी योगे मध्यमा मध्यमार्गे अग्निस्थानवनी निघे ब्रह्मरंध्रा। 8व्या अध्यायात आलेले या उभ्या आहेत। ते असं म्हणतात की तेथ अचेत चित्ताचा सांगात आहाच वाणा दिसे मांडत, तेथ प्राण गगना आत संचरेका। चित्त हे जवळपास लीन झालेलं आहे, अशा जवळपास लीन होत चाललेल्या चित्ताच्या सांगातीला असलेला हा अंतरपवन गगनामध्ये संचरू लागतो। परी मनाचे निस्थैर्य धरिला, त्या ठिकाणी त्याला धरून ठेवावा, तो लगेच खाली सोडू नये। भक्तीची या भावना भरला, हा भक्तियुक्त योग आहे। योग बळे आवरला सज्ज होऊनी, योगाच्या बळानी म्हणजे आपण जी प्रक्रिया करतो आहोत त्या प्रक्रियेच्या ताकदीनी बळानी आणि मनाच्या अचेत चित्त झालेलं आहे त्याच्या मुळातच असलेल्या स्थिरतेने श्वास देखील तिथे स्थिर करून ठेवावा। तो जडा जडा ते विरवितू, तिथं जड आणि अजड चैतन्य या सर्वांना बाजूला सारत विरवत भ्रूलता माझी संचरतू, दोन भुवयांच्या मध्ये या भागामध्ये तो येऊन संचरतो म्हणजे क्रीडा करतो, थांबलेला असतो। जैसा घंटा नाद लयस्तू घंटेसीच होय, जसा घंटा नाद झाला तुम्ही जर घंटा वाजलेली ऐकली आहे कधी, घंटेच्या खाली उभं राहून जर घंटा वाजवली तर त्याचा ध्वनी सर्वत्र पसरतो, आणि तो ध्वनी जसा जसा क्षीण होत जातो तसा तसा बाहेर त्याचा आवाज जरी ऐकू आला नाही तरी त्या धातूमध्ये तो खेळतो आहे केवळ ध्वनी असं लक्षात येतं. घंटेच्या आतल्या पोकळीमध्ये तिथल्या तिथं तो किंचित काळ फिरतो आणि या घंटानादाचा लय या घंटेमध्येच होतो. जैसा घंटा नाद लयस्तु घंटे सीची होय असा हा सघोष सो हा जो ध्वनी आहे तो तिथं भ्रूलतामध्ये या भागामध्ये संचरत असताना हा घोष देखील थांबवावा आणि तरीही किंचित श्वास ऊर्ध्वगामी घ्यावाच. ही खूप अंतरंग गोष्ट आहे. मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजते का? सो असं म्हणत श्वास घेतल्यानंतर हा ध्वनी संपल्यावर देखील किंचित ध्वनिरहित श्वास वर घ्यावा. ध्वनीखेरीज श्वास किंचित वर घ्यावा आणि मग थांबावं. जसा घंटेच्या नादाचा लय घंटेमध्येच होतो तसा या सो या नादाचा लय चिदाकाशामध्ये होतो आणि त्या लयाचा पाठलाग करावा आणि थांबावं. खरं म्हणजे हे करण्यासारखं आहे. आता वेळ संपली पुढच्या वेळेला. मला जेवढं सांगायचंय त्याच्यातला महत्वाचा भाग थोडा राहिलेला आहे, पण तो राहिला आहे बरं झालं. पुढच्या वेळेला मी हे करून दाखवीन तुम्हाला. हा किती वेळ धरून ठेवावा हे देखील ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. ते असं म्हणतात, तैसे चित्त राहिलिया पांडवा प्राणांचा प्रणवूची करावा अनुवृत्ती पंथे आणावा मूर्धनीवरी. अनुवृत्ती पंथ म्हणजे क्रमाक्रमानी वर नाहीत, मूर्धनी आकाशामध्ये आणावा. आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे. धारणा हा शब्द आला. हा धारणा हा शब्द ध्यानाशी संबंधित आहे. धारणा ध्यान आणि समाधी प्रत्याहार झाला. धारणेच्या बळानी म्हणजे तो परमात्माच मी आहे या धारणेच्या बळानी तो आकाशामध्ये मिळतो न मिळतो इतक्या थोडा वेळ धरून ठेवावा. खूप वेळ श्वास रोधून धरू नये असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. आणि त्याचा एक काळ देखील ते सांगतायत. जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी तववरी तो समीरू निराळी की जे स्थिरू. तोपर्यंत तो समीर किंवा वायू वेगळेपणाने आकाशात स्थिर करून ठेवावा. मात्रात्रय मावळे अर्धबिंबी म्हणजे अ उ म अर्धचंद्र आणि अनुस्वार असा ओंकार असतो. त्याच्यातला अ उ म चा उच्चार झाल्यानंतर मग अर्धबिंब आणि अनुस्वाराचा उच्चार होतो तितकाच वेळ, थोडा वेळ. ओंकारामध्ये अ उ आणि म चा उच्चार बराच वेळ होतो आणि शेवटी अर्धचंद्र आणि बिंदू याचा उच्चार अगदी किंचित काळ होतो. इतका थोडा वेळ. जसं ओ म स्वरचा उच्चार ही संपल्यावर किंचित काळ जो दुमदुमेल किंवा घुमेल तितकाच थोडा वेळ, असं कल्पना येण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीच विलसे, तो सगळा ओंकार त्या अर्धबिंबामध्ये जसा विलसतो पूर्णपणाने नटून राहतो, तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणुपुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे, अशा ओंकाराच्या उच्चारानंतर जे पूर्ण घन परमात्म तत्व प्रतीत होईल तेवढ्याच थोडा वेळ जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी अशा भावनेने तिथं थांबून राहावं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. दोन प्रकारांनी सांगितलं, जैसा घंटा नाद लयस्तु घंटेसीची होय, सगळी घंटा वाजून संपताना त्याचा लय घंटेमध्ये किंचित काळ दुमदुमत राहतो आणि तो संपतो, किंवा आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी, इतकं विलक्षण सांगून ठेवलेलं आहे. पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति हि शांति हि शांति. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.